चीनीमंडी.com पॉडकास्ट।
चड्डा साखर कारखान्यामध्ये 29 जूनला शेतकरी करणार धरणे आंदोलन। चड्डा साखर कारखान्यामध्ये शेतकरी 29 जूनला धरणे आंदोलन करणार आहेत। ऊस थकबाकी जारी करण्याच्या संदर्भात तहसीलदार बलजिंदर सिंग यांच्याकडे शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या मागण्यांचे निवेदन केले। अध्यक्ष बलबिंदर सिंग राजू म्हणाले, चड्डा साखर कारखान्याकडून या क्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे। शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे त्यांना दिलेले नाहीत। यावेळी बलराज सिंग, सरपंच फुलडा, गुरप्रीत सिंग, रोखी नंबरदार, श्री बाबा कवंजल सिंग पंडोरी, जयपाल सिंग, राजू धक्कड आदी उपस्थित होते।